અને સાહિત્ય પ્રેમી બંધુ ભગિની, મરાઠી સાહિત્ય સંમેલનાચા હા સોહળા સાહિત્યિક व साहित्य प्रेमी यानी म्हणून करायचा असतो. त्यामध्ये साहित्यिक विचार असतो व त्याचबरोबर उत्सव प्रियताही असते हे मान्य केलं पाहिजे. हा सोहळा लोकप्रिय होत आहे हे गेल्या काही वर्षांच्या अनुभवावरून आणि अहवालावरून दिसून येतं. या सोहळ्याचं यजमानपण मराठी महामंडळाच्या वतीने यंदा कराडकरांनी केला आहे. तेव्हा त्यांचा प्रतिनिधी म्हणून सर्व मराठी साहित्यिक व साहित्य रसिकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. कृष्णा कोनेच्या या प्रतिसंवादावर तुम्हा सर्वांचं स्वागत करताना मला मनापासून आनंद वाटत आहे. वाई कराड सांगली या कृष्णाच्या परिसरातील माती सुवर्णमय आहे. कराहतक म्हणजे सोनं, यापासून हे ग्राम पडलं म्हणून नव्हे तर या परिसरात जे पिकतं ते सुवर्णमय म्हणून या मातीला आम्ही सोन्याची माती म्हणतो. या भूमीची जशी परंपरा मोठी आहे, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे संस्थापक संत ज्ञानेश्वर हे ज्या नाथपंथाचे होते त्या पंथाची मुळं तिकडे खोड गेली होती. मच्छिंद्रगड काय किंवा गोरखसिंच काय त्याचीच प्रतीक म्हणावी लागते. रेवणसिद्ध संप्रदाय याच बाजूला उत्कर्ष पाहला आणि रामदासी बाणो या प्रदेशावर अद्यापही प्रभाव पाडित आहे. राजकारण आणि समाजकारण या विचारधारांचा प्रतिसंग ज्यांच्या जीवनात झाला त्या आगरकरांची जन्मभूमी टेंबो येथून दीर्दम कोसावर आहे. येथे महाराष्ट्राच्या प्रख्यातशा ऐतिहासिक राजकुळांचा पारव होता. नकट्या रावळाची वेळी अस्त्राला ऐतिहासिक देशगुरू गुणगा आणते तर येथील मनोरे आमच्या देशातून स्थायी झालेल्या इस्लामी संस्कृतीची साक्ष देतात. इतिहास पुराणाच्या धुक्यानं आणि कृष्णा कोनेच्या प्रवाहाने या स्थानाला एक प्रकारची गुढता व रम्यता आली आहे. कृष्णेचा हा सर्व परिसर मराठी साहित्याने गजबजलेला एक सुंदर मळा आहे. या जिल्ह्यांना समर्थ रामदास आणि त्यांचं पंचायतन यांचं प्रासादिक वाङ्मय निर्माण केलं. स्वामी केवलानंद सरस्वती व तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या वास्तव्यानं व कर्तृत्वानं विद्युतेची परंपरा इथं चालू राहिली. गिरी यशवंतादी रविकिरणांची प्रभा इथूनच पसरली. साधुदासांसारखे खंडकवी, काव्यविहारीसारखे भावकवी आणि सुधांशूसारखे भक्तिकवी याच परिसरातले आहेत. तुपान गोखले, सुधार्तेकर इत्यादी विद्वानांनी जीवनस्पर्शी समीक्षा लिहून मराठीची इथूनच सेवा केली आहे. कैलासवासी कृभा बाबर, डॉक्टर सरोजिनी बाबर यांच्या मागण्याने या मातीचा सुगंध दरवळतो. मराठी साहित्याला कसदार ग्रामीण जीवनाची ओळख करून देणारे प्रतिभाशाली माडगूळकर बंधू आमच्या मानदेशानं मराठी साहित्याला दिलेली देण आहे. किर्लोस्कर व स्त्री या कृष्णेच्या परिसरात जन्म पावलेल्या मासिकांनी आधुनिक महाराष्ट्राला साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रात पुरोगामी दृष्टी दिली आहे. या साहित्य संमेलनाच्या या नगराला त्यांच्या नावानं सुशोभित केलं आहे. ते बाळासाहेब पंत प्रतिनिधी व तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे साहित्य संमेलनाचे दोन माजी अध्यक्ष ही साहित्य क्षेत्रातली आमची अभिमानाची स्थानं आहेत. साहित्याप्रमाणेच इतर क्षेत्रातील या जिल्ह्याची परंपरा थोर आहे. आगरकरांच्या सामाजिक सुधारणावादापासून ते कर्मवीर भाऊराव पाटलांच्या बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी सुरू केलेल्या तपश्चर्येपर्यंत या सर्व परंपरेमध्ये सामाजिकतेचा एक अखंड प्रवाह आहे. राष्ट्रीय चळवळीत तर या जिल्ह्याचं सारं जीवनच સ્વાતંત્ર્યાચાર ભાવનાનો મંત્ર લીધો હતો. સંશોધનનું આધ્યાત્મિક ક્ષેત્ર બ્રહ્મેન્દ્ર સ્વામી, ગોંડોલેકર મહારાજ, સ્વામી કેવાનંદ સરસ્વતી યાની આપલા અધિકાર પ્રસ્થાપિત કેલા. या जिल्ह्यात या सर्व परिसरात औद्योगिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात ज्यांनी महत्वाची कामगिरी बजावली त्या सर्वांचा मी नामनिर्देश केलेला नाही याची मला जाणीव आहे. पण त्यामुळे त्यांच्या कार्याचं महत्व कमी आहे असं नाही. या सर्वांची यावेळी कृतज्ञताबद्दल बुद्धीने आठवण करून मी पुढे जात आहे. मी साहित्य समीक्षक नाही, साहित्य प्रेमी एक रसिक मराठी भाषिक आहे. आजच्या विद्वान अध्यक्ष ललित समीक्षात्मक साहित्याच्या श्रेष्ठ अधिकारी आहे, तेव्हा साहित्यविषयक प्रश्नांचा उहापोह त्या करतीलच. पण साहित्य प्रेमी हाही आजच्या लोकशाही युगात एक नम्र समीक्षक असतोच, आणि त्या दृष्टीनं काही विषयांना मी स्पर्श करणार आहे. प्रथमतः एक समीक्षा करण्यासारखी आहे, ती म्हणजे वैचारिक प्रवर्तन व प्रबोधनाच्या दृष्टीनं मराठी साहित्यात काय झालं. एका अर्थानं भारतीय प्रबोधनाची सुरुवात बंगाल बरोबर महाराष्ट्रात झाली. काय घडलं व काय घडायला हवं हेही पाहणं सुयोग्य ठरेल. न्यायमूर्ती रानडे यांनी मराठी ग्रंथकारांचं पहिलं संमेलन 1878 मध्ये पुण्यात भरवलं. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय प्रबोधनास मराठी साहित्यिकांनी व पत्रकारांनी हातभार लावला. 47 मध्ये भारतीय समाजाचं स्वातंत्र्य पर्व सुरू झालं. आता रचना पर्व सुरू झालाय. भारतीय समाजाच्या जागृतीचा नवा काळ आलाय. जे हक्क राज्यघटनेनं आपल्या समाजातील उपेक्षितांना दिले आहेत त्याची जाण नव्या पिढीत आली आहे. तेव्हा ही स्वातंत्र्याच्या नवी पिढी आता जुन्या समाजरचनेविरुद्ध बंड करून उठते आहे. एकेकाच्या उपेक्षितांच्या अंतर्गत असलेल्या भावनांचे कड साहित्यात दिसू लागले आहेत. साहित्य हे थर्मोमीटरमधल्या पाऱ्यासारखं संवेदनशील असतं, निदान असावं. समाजाच्या मनामध्ये जे असतं तेच साहित्यात अवतरतं. मराठी साहित्याचा इतिहास हेच सांगतो. आधुनिक काळात जो राष्ट्रवाद आला, जी राष्ट्रीय अस्मिता जागृत झाली, जे स्वातंत्र्याचे नवे विचार आले, त्याचे परिणाम साहित्यावर झाले. भारतीय समाजाच्या या रचना पर्वात नव्या विचारांची व सर्वांगी ज्ञानाची बीज ताकत राहणं हेही साहित्यिकांचं महत्वाचं कार्य आहे. कारण या विचारांनी चोरीत झालेले व भारलेले राजकीय कार्यकर्ते समाजाला पुढे नेत असतात. यासाठी वैचारिक व चिंतनशील वाङ्मयाची माहिती निर्धार करण्यासारखी नाही. मला वाटतं ही सामाजिकता, ही सामाजिक जाणीव आपल्या सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा असते. म्हणून आता नव्या सामाजिक प्रबोधनांचं चिंतन करणारं साहित्य हेच उद्याच्या मराठी साहित्याचं स्वरूप असणार अशी माझी धारणा आहे. गेल्या 50 वर्षात भारतात जे व्यक्ती स्वतंत्रवादी, मार्क्सवादी व गांधीवादी विचार आले त्या सर्वांनी आपलं व्यक्तिमत्व घडवलं आहे हे नाकारण्यात अर्थ नाही. मला माझ्या पिढी पुरतं तरी मी हे निश्चित म्हणतो. साहित्य कोणत्याही रंगाचं असलं तरी चालेल, पण आजूबाजूच्या परिस्थितीचा दोरसपणे अभ्यास करून समाजात सर्व थरात निर्माण झालेल्या अस्वस्थितीची जाणीव असणारं समाज चिंतन त्यात असलं पाहिजे. आचार्य विनोबा भावे यांनी याला म्हटलं होतं की लोकशाही हे प्रज्ञेचं राज्य आहे. ही प्रज्ञा समाजाभिमुख असली तरच ती समाजाचं परिवर्तन घडवून आणू शकेल, त्याला मार्गदर्शन करत राहील. बुद्धीची कुवत वाढवणं, मन व्यापक करणं, जगातील नव्या प्रवाहांची समीक्षा करणं, स्वतःच्या संस्कृतीचा परंपरेचा बुद्धिनिष्ठ अभ्यास करून नव्या परिस्थितीला सुसंगत अशा मूलभूत परिवर्तनासाठी जन्मानुसारात तयार करणं ही पुढच्या पिढीतील चिंतन साहित्याची उद्दिष्ट असू शकतात. गेल्या शतकात
માણસનો ઇતિહાસ આગળ પાણ્યાચા એક નવા દૃષ્ટિકોણ સાંભળ્યો, એક પ્રચંડ પ્રચંડ નવા વિચાર પ્રવાહ શરૂ કર્યા. या शब्दात गांधी सारख्या इतिहास पंडितांनी मानवी संस्कृतीचा अभ्यास करून सृजनशील चिंतनाचा आणखी एक नमुना आपल्यापुढे ठेवला. आज समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानववंशशास्त्र अशा अनेक विविध ज्ञानशास्त्रांचा उपयोग करून आपल्या इतिहासाचं, आपल्या समाजाचं पुनरुज्जीवन करणं शक्य आहे. मराठीमध्ये अशा अभ्यासाची गरज आहे. सामाजिक प्रबोधनाच्या दृष्टीनं दलित साहित्याची सामाजिकताही अत्यंत महत्वाची आहे. कलाबाह्य निकष लावून हेतुवादी साहित्य श्रेष्ठ ठरवावं अशा मताचा मी नाही, पण समाजाच्या प्रबोधनासाठी, त्याचा भावपूर्ण घडवण्यासाठी दलित साहित्याचा निश्चित उपयोग होतो. समाजक्रांतीविषयी अनुकूल मनोभूमी तयार करायची असेल तर प्रस्थापित समाजातील विसंगती, आंतरविरोध आणि त्यामुळे निर्माण होणारी कोंडी यांच्या कलात्मक आविष्कारातून त्याच्या समाजावर संस्कार करता येतात. उपहास किंवा विनोद ही शस्त्र साहित्यिक शस्त्रक्रियेत समाज परिवर्तनासाठी वापरली गेली आहेत हे जगातील सर्व इतिहास साहित्याच्या इतिहासानं सिद्ध केलं आहे. मला वाटतं आता जे आपले सामाजिक प्रश्न आहेत ते सर्व पुनर्रचनेचे प्रश्न आहेत. त्यांचं संशोधन करून प्रकट चर्चा व चिंतन करणारं सामाजिक चिंतक आणि त्यातील तत्वांचा व समाजक्रांतींचा अध्यास घेतलेले समर्थ लेखक या दोघांचंही कार्य एकमेकात पूरक आहे. या प्रयत्नांची गरज आहे. मला वाटतं ही अपेक्षा मराठी साहित्यिकातून करणं गैर होणार नाही. या वैचारिक प्रबोधनाचं स्वरूप काय असावं हा प्रश्न स्वाभाविक उपस्थित होतो. या बाबतीत मतैक्य अशक्य आहे, पण प्रकट चिंतन करणं शक्य आहे, नवे आवश्यक आहे. एकोणीसाव्या आणि विसाव्या शतकातील वैचारिक जागृतीचं श्रेय जसं पाश्चात्य विचारानं आहे, इंग्रजी हा त्याचा आधार होता. यापुढे प्रादेशिक लोकभाषा याच ज्ञानभाषा झाल्या पाहिजेत, त्यांच्यातच चिंतनशील साहित्य निर्माण झालं पाहिजे ही आजची महत्वाची गरज आहे. दुसरं कारण आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं आहे. आतापर्यंत आपल्या बौद्धिक जीवनावर पश्चिमेचा ठसा उमटला आहे. एक तर आशिया आफ्रिका यातील साम्राज्यशाही बहुंशी गेलेली आहे आणि त्यांच्या सामाजिक प्रश्नांचा, सांस्कृतिक वैशिष्ट्यांचा सदंत विचार करण्याची गरज आहे. आता हे कार्य भारतीय साहित्यिकांना करता येण्यासाठी या सर्वांना एका धाग्यानं बांधणारी एक नवी जाणीव विज्ञान युगानं निर्माण केली आहे. आजकाल याचा प्रत्यय अनेक स्वरूपात येतो. हजारो मैल दूर चाललेल्या घटना तुमच्या माझ्या दैनिक जीवनावर मूलग्राही स्वरूपाचे परिणाम करू शकतात याची जाणीव आता वाढू लागली आहे. या अनुभूतीचं कलापूर्ण चित्रण श्री सत्यजित रॉय यांच्या आशा आणि शंकेत त्या चित्रपटात परिणाम करतीने चित्रित केलाय. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी युरोपमध्ये व दूर पॅसिफिकमध्ये चाललेल्या युद्धाच्या कथा ऐकताना रम्य वाटल्या, परंतु हळूहळू याचा परिणाम ब्रह्मदेशापर्यंत पोहोचल्यावर, सकाळ संध्याकाळ जेवताना मिळणारा तांदूळ कमी पडू लागल्यावर, लक्षावधींना मृत्यूच्या भयानक दुष्काळाच्या खाईत जाण्याचा प्रसंग जेव्हा बंगालमध्ये 1943 साली आला, त्यातून मानवतेची नियती एका धाग्यात गोडी आहे याची जाणीव झाली. या जाणीवेचा एक स्पष्ट अर्थ असा की सामाजिक, राजकीय व साहित्यिक मूल्यांची एकमेकापासून फारकत करता येत नाही. आजही भारतांतर्गत समस्यांचा विचार करीत असताना हा संदर्भ तुम्हाला विसरता येणार नाही. राष्ट्रीय स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर नवे प्रश्न निर्माण झाले. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर व्यक्तींना स्वातंत्र्यावर आधारलेले अनेक अधिकार जसे प्राप्त झाले आहेत तशा तुम्ही जबाबदाऱ्याही आहेत. हे स्वातंत्र्य आणि जबाबदाऱ्या यांना एकमेकापासून अलग करून चालणार नाही. या दोहोंचा पेदा गुंफ गुंफ गोठ गुंफण्याचा निर्धारपूर्वक प्रयत्न आपल्या देशात झालेलाच नाही. ते घडलं नाही तर राष्ट्रीय स्वातंत्र्यच करायची धोका देण्याचा संभव आहे. हा एक विचार आपल्या चिंतनासाठी या निमित्ताने मी आपल्या पुढे मांडू इच्छितो. पण आजच्या मुक्त विचाराचा सिद्धांत हा एक आकर्षक विचार आहे आणि मूळतः समर्थनीय आहे. पण आजच्या सामाजिक आर्थिक क्षेत्रात उभे असलेले इतर राष्ट्रीय प्रश्न यांचा संदर्भ विसरून हा सिद्धांत यशस्वी होऊ शकेल काय याचंही चिंतन होण्याची गरज आहे. नव्या समाज रचनेच्या दृष्टीनं मूलभूत महत्वाचे आणि दलित साहित्याशी अत्यंत निगडीत असलेले आणखी दोन विषय आहेत. ते म्हणजे दलित वर्ग आणि स्त्री. दोन्ही प्रश्नांना नव्या सामाजिक प्रबोधनात फार महत्वाचं स्थान आहे. राजकीय दृष्ट्या त्यांना जे स्थान मिळालं तिथे आपण दिलं असं कदाचित म्हणता येईल. आपल्याकडे राजकीय हक्क आधी मिळाले आहेत पण अजून त्या हक्कांना सामाजिक बळ मिळवून देण्याचं काम झालेलं नाही. पाश्चात्य देशाची प्रक्रिया वेगळी होती. येथे मात्र आपल्या राजकीय स्वातंत्र्यात आपण स्वीकारलेल्या उदार मतवादाची परिणती आपल्या राजघटनेत झाली पण आपले सामाजिक मन मात्र संकुचित राहिलंय. हा विसंवाद जितक्या लवकर नाही चालू तितकं समाजातील तणाव कमी होते. आज जे तणाव आहे त्याचं स्वरूप समाजापुढे आणलं पाहिजे आणि या विसंवादाचा वेध घेऊन ते मोडून काढले पाहिजे. एक स्त्री आपल्या संमेलनाच्या अध्यक्ष आहे, एक स्त्री भारताच्या पंतप्रधान आहे. इतरही अनेक क्षेत्रात स्त्रियांना मानाचं स्थान मिळालंय पण स्त्रियांना समाजात काही स्थान आहे का यापेक्षा स्त्रीचा समान समाज घटक म्हणून समाजात किंवा आपल्या कौटुंबिक जीवनात स्वीकार झाला आहे का हा प्रश्न महत्वाचा आहे. कायद्यातील समानता आणि न्यायालयातील समानता यांना महत्व आहे पण ती समानता समाजाच्या दैनंदिन व्यवहारात प्रतिबिंबित झाली नाही तर ती विसंगती दुसरं होते. प्रत्येक वेळा न्याय मिळवण्यासाठी न्यायालयात जाता येत नाही किंवा कायद्यावरती बोध ठेवता येत नाही. आणि सामाजिक हक्क हे समाज मनाच्या उदारतेवर त्याच्या समंजसपणावर अवलंबून असतात. मला वाटतं हा तात्विक सामाजिक उदार मतवाद व आपल्या मनात मूळ धरून बसलेली जुनी मूल्ये यांच्यातील संघर्षाचे प्रसाद प्रत्येकाच्या जीवनात उमटतात. तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या जीवनातही घडतं. आणखी असं की स्त्रियांचं किंवा दलितांचं समाजातलं न्यायस्थान केवळ मानवतेच्या किंवा तारुण्याच्या भूमिकेतून आपण स्वीकारलं तर ते एक ढोंग ठरेल. समाज घटक म्हणून या दोघांना आपण स्वीकारलं पाहिजे, त्यांच्या कर्तृत्वाला स्थान दिलं पाहिजे आणि या त्यांच्या नव्या सामाजिक स्थानाशी अनुकूल अशी समाजाची व व्यक्तीची मानसिक घडणघडण झाली पाहिजे. या दृष्टीने दलित समाजातून आलेल्या नव्या मराठी साहित्यिकांनी जे साहित्य निर्माण केलं आहे ती मराठीतील एक मोलाची भर आहे असं मी मानतो. उच्चभ्रू साहित्यांचं किंवा त्यांच्या संकल्पनांचं मानदंड लावून त्याला जोखणं चुकीचं आहे. उच्चभ्रू साहित्यात पाश्चात्य वर्णाची अश्लीलता आपणाला चालते. दलित समाजातून येणाऱ्या साहित्यिकांच्या भाषेत मात्र आपण नाट्य बरडतो. हा नैतिक भेदभाव आहे. दोन्ही मानदंडाची भावना त्या पाठीमागे आहे. म्हणून ज्या सामाजिक थरातून लेखक आलेलं असेल त्याची भाषा त्याच्या साहित्यात आली तर ती सावकार मांडली पाहिजे. शेवटी भाषेचं माध्यम अभिव्यक्तीसाठी वापरायचं असेल तर तिची सामाजिक अभिव्यक्ती हाही एक अविभाज्य भाग आहे. हजारो वर्ष दडपल्या गेलेल्या समाजाचा पहिला उद्गार हा रूढ कल्पनेप्रमाणे असावा असं मानणं चुकीचं आहे. तो उद्गार निघाला हे सामाजिकदृष्ट्या महत्वाचं आहे. तो असेल तसा आला पाहिजे आणि आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे. मला वाटतं आपले हजारो वर्षांचे संस्कार अशा अभिव्यक्तीतून बाहेर पडले तर ते सामाजिकदृष्ट्या आरोग्यदायी ठरेल. आदिवासी व उपेक्षित जाती यांची भाषा आता नव्या मराठी भाषेत येणार आहे. हे सामुदायिक चयन किंवा देवाणघेवाण भाषेच्या दृष्टीनं उपयुक्त आहे. त्यांना मराठी भाषा समृद्ध होईल. म्हणून दलित साहित्याची भाषा कदाचित वेगळी वाटली तरी तिचा कस तिच्यातील रस जर नव्या मराठीत उतरली तर ती हवीच आहे. पण यासाठी जाणकारांनी व सामान्य वाचकांनी स्वागतशील वृत्ती ठेवली पाहिजे. दुसरा एक मुद्दा दलित साहित्या संबंधी सांगण्यासारखा आहे. उपेक्षित सामाजिक स्तरांच्या भावनांची जी कोरडी इतकी वर्ष झाली होती ती आज फुटली आहे. त्याचा सामाजिक सुधारणेसाठी व सामाजिक प्रक्रियेसाठी उपयोग होईल. जी समाज संस्था जुनी झाली आहे तिच्याविषयी संबंधित समाज सामाजिक घटकांना काय वाटत होतं, तिचा जात त्या घटकांना कसा होत होता, त्यांचा सामाजिक अनुभव काय होता, याचं जे दर्शन या साहित्यातून घडतं ते सामाजिकदृष्ट्या महत्वाचं आहे. सामाजिक वास्तवता कितीही कठोर व कटू असली तरी ती समाज सुधारकाला पाहावी लागते. एखाद्या रोगाचं निदान करण्यासाठी डॉक्टरला जशी माहिती हवी असते तसंच हे आहे. म्हणून हे साहित्य हा आरसा आहे, त्याचा सामाजिक उपयोग होण्यासारखा आहे. केवळ साहित्य बाह्य निकष लावून जरी या साहित्याचा विचार केला तरी तो मोलाचा आहे. मराठी वाङ्मयाच्या दृष्टीनं साहित्यिकाने विचार करण्यासाठी मला वाटतं की आणखी दोन मुद्दे मांडतो. ते म्हणजे मराठी वाङ्मयाची गुणवत्ता आणि विस्तार या दोन्ही दृष्टीनं त्यांचा अन्य भारतीय भाषा आणि प्रगत जागतिक भाषा यांच्याशी सांगा जुळवणं आवश्यक आहे. पाश्चात्य इंग्रजी वाङ्मयानं सामान्यतः आपल्यावर संस्कार केले आहेत, त्याचं अनुकरण गेल्या 150 वर्षात आपण करत आलो आहोत. मला वाटतं जगातील अनेक राष्ट्र मुक्त झाली आहेत, त्यांच्या विचारधनाचा ललित वाङ्मयाचा परिचय त्यांचे संघर्ष आपल्या भाषिकांना आवश्यक आहे. विशेषत आशिया व आफ्रिका यातील साहित्याचा त्यातील विचारांचा परिचय मोठ्या प्रमाणात करून घेणं आवश्यक आहे. आपल्या मनाचं जे पश्चिमीकरण झालंय ते ऐतिहासिकदृष्ट्या कदाचित अपरिहार्य असलं तरी आता योजनापूर्वक इतर विश्वसाहित्याचा व्यापक सखोल अभ्यास झाला पाहिजे. जसं विश्वसाहित्याविषयी आपण उदासीन राहता कामाने, तसंच आपण भारतीय भाषा भगिनीकडे दुर्लक्ष करता कामाने. गेल्या 25 वर्षात सर्वच भारतीय भाषा कमी जास्त प्रमाणात विकसित झाल्या आहेत. त्यांच्यातील नव्या प्रवाहाची ओळख आपण करून घेतली पाहिजे. भारतीय साहित्य नावाची संकल्पना त्यातून साकार होते आहे. भारतीय साहित्य म्हणजे केवळ वेगवेगळ्या भाषेतून लिहिल्या जाणाऱ्या सामाजिक अनुभवाचा अर्थ असेल. मी केवळ राष्ट्रीय अस्मितेच्या दृष्टीने राष्ट्रीय साहित्य आवश्यक आहे असं म्हणत नाही. ज्ञानेश्वर तुकाराम आणि कबीर भारतीय कवी आहेत असं मी मानतो. त्याचं कारण भारताच्या अंतरंगाचं दर्शन त्यांचं साहित्य घडवतं. आधुनिक काळात शरदचंद्र किंवा हरिभाऊ आपटे हे जसे या राष्ट्रीय औषध काळाचे कादंबरीकार होते तसंच आता राष्ट्रीय प्रबोधनाचं साहित्यिक निर्माण झालं पाहिजे. भारतीय संगीत, भारतीय रंगभूमी या संकल्पना आता जशा रूढ होत आहेत तसं भारतीय साहित्य ही संकल्पना आता रूढ झाली पाहिजे. पण असं व्हायचं असेल तर मराठी वाङ्मयातील उत्कृष्ट कृतींचं रूपांतर हिंदी आणि इतर भाषांमध्ये व्हायच पाहिजे. अलीकडे विषय खांडेकर यांच्या कादंबऱ्या मोठ्या प्रमाणात हिंदीमध्ये व इतर भारतीय भाषा भाषांतरित केल्या गेल्या. तसंच अलीकडे विजय तेंडुलकर खानोलकर यांच्या नाटकाची रूपांतरं हिंदी व इतर रंगभूमीवर येत आहे. त्यात ही प्रादेशिकता कमी असते. ती नव्या सामाजिक परिस्थितीची प्रातिनिधिक नाटकं आहेत. कारण नागरी जीवनातील मध्यमवर्गाच्या समस्या नव्या औद्योगिक संस्कृतीमुळे भारतात सर्वत्र सारख्याच आहेत. त्यांचं प्रतिबिंब त्यात आढळतं. सत्यजित रे यांचे चित्रपट हे भारतीय चित्रपट मानले जातात कारण त्यात आधुनिक भारतीय मनप्रवृत्तीचं व भारतीय समाजाचं प्रतिबिंब असतं. तेव्हा प्रादेशिक भाषेत लिहिलं गेलेलं साहित्य हे राष्ट्रीय साहित्य असतं. तसं ते भौगोलिक अर्थानं नव्हे तर त्यातील अंतरंगावरूनही हे साहित्य भारतीय ठरावं. मला वाटतं की मराठी साहित्याला या दोन्ही दिशांनी स्वतःचा विकास करावा लागेल. भारतीयता, विश्वात्मकता व मराठीपणा हे तिन्ही गुण एकाच साहित्यात एकाच वेळी मानले तर ते साहित्य समृद्ध होईल, त्यात भिन्न रचित होईल, एक प्रकारे सुंदर धनुष्याची प्रभा द्यावर पसरेल. मराठी राज्याचा संसार 1907 साली सुरू झाला. तर त्यामागची मराठी भाषिकांच्या एकीकरणाची ओढ अशा साहित्य संमेलनातून निर्माण झाली. 1908 सालच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष भाषणात
चिंतामंत वैज्ञानिक या एकीकरणाचा उल्लेख केलेला मला आढळला. तेव्हा महाराष्ट्राच्या एकीकरणाशी या संमेलनाचा निकटचा संबंध आहे. म्हणून आपण महाराष्ट्र निर्माण झाल्यापासून गेल्या 15 वर्षात नेमकं काय साध्य केल्याने करायचं आहे याचा काहीसा आढावा या संमेलनाच्या निमित्ताने मी घेतला, तर तो कदाचित उपयोगी करण्यासारखा आहे. पूर्वीच्या अध्यक्षांची भाषणं वाचत असता महाराष्ट्र विद्यापीठ मराठी भाषेची अकॅडमी या सर्वांचा उल्लेख पूर्वीच्या अध्यक्षांनी वेळोवेळी केलेला आहे. महाराष्ट्र स्थापनेनंतर या बहुतेक सर्व संस्था अस्तित्वात आल्या आहेत, त्या कार्यरत आहेत. शासकीय पातळीवर अनेक समस्यांचा विचार होऊन मराठीला उत्तेजन देणारे उपक्रम हाती घेऊन जवळजवळ 15 वर्ष झाली आहेत. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, भाषा संचालनालय, सांस्कृतिक विभाग, लोकसाहित्याचं मुद्रण, मराठी रंगभूमीला उत्तेजन, शास्त्रीय लोकसंगीताच्या रूपांतरणासाठी असे अनेक साहित्य विषयक सांस्कृतिक उपक्रम चालू केले. पण या सर्व उपक्रमाप्रमाणेच मराठीला दिसणं आणखी एक दोन प्रश्न आवश्यक आहे की त्यांच्याकडे आपण लक्ष वेधलं पाहिजे. एक म्हणजे ग्रंथनिर्मिती आणि ग्रंथप्रसार. अलीकडे प्रकाशकांनी केलेली भाषणं व मोज प्रकाशनाच्या आरोग्य महोत्सवानिमित्त झालेली भाषणं मी वाचली. मला वाटतं की केवळ उत्कृष्ट साहित्य निर्माण करून भागणार नाही, तर त्यांचं सुलभ प्रकाशन व स्वस्त पुस्तक निर्माणाद्वारे त्यांचा प्रसार करणं आवश्यक आहे. महाराष्ट्रात आता औद्योगिकदृष्ट्या त्यांच्या झाल्यामुळं थोडाफार सुसज्ज असला नवा मध्यम वर्ग निर्माण झाला आहे. तो वर्ग टेलिव्हिजन जितकी प्रतिष्ठेची वस्तू मानतो तितकेच त्या वर्गानं स्वतःचं ग्रंथालय असणं हे प्रतिष्ठेचं रक्षण मानलं पाहिजे. मला असं वाटतं की एक प्रकारची ग्रंथशून्यता आता येत आहे, त्यामुळे पुस्तकं खपत नाही हे घातक आहे. ग्रंथालयाला पुस्तकाची अवलंबन करता येईल. चिंतनशील साहित्य म्हणजे केवळ धार्मिक साहित्य असं काहीचं समीकरण झालं आहे हे अपुरं आहे. नवे पदवीधर, नवी महाविद्यालय या नव्या चिंतनशील साहित्याची गिरायक आहे. पण महाराष्ट्रात नवी विद्यापीठे नेऊनही ग्रंथाचा प्रसार काय होत नाही याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. विद्यापीठांनी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. शासन यासाठी काय करू शकेल याचाही स्वतंत्रपणे विचार झाला पाहिजे. ग्रंथ प्रसार होण्याची खात्री असेल तर चांगले लेखक पुढे येतील यात मला शंका नाही. दुसरं म्हणजे संशोधनासंबंधी विद्यापीठांनी अधिक समाजाभिमुख पाहिजे व्हावं. आज अनेक सामाजिक समस्यांचं संशोधन व्हायची गरज आहे. दलितांचे, स्त्रियांचे, शहरी लोकांचे अनेक सामाजिक प्रश्न आहेत की ज्यांच्यावर संशोधन झालं तर साहित्य त्याची महत्वाची भर पडेल. मराठीमध्ये गावगाडा किंवा बदलापूर यासारखी समाजशास्त्रीय आशय असलेली पुस्तकं निर्माण झाली होती त्यांची आठवण यावेळी होते. असे अनेक ग्रंथ इंग्रजी भाषेत होतात. बदलत्या समाजाचं चित्र या संशोधनातून मिळतं. तसंच आता इतिहासात आहे. अलीकडे मराठी ऐतिहासिक कादंबरीला एक नवा बहर आला आहे. इतिहासाचं सर्वांगीण अध्ययन व संशोधन झालं पाहिजे. महाराष्ट्रातील अनेक थोर स्त्री पुरुषांच्या जीवनाचा सखोल अभ्यास करणारे ग्रंथ, त्यांच्या चरित्र साधनाची जमणाजमो यात आपल्या विद्यापीठांनी लक्ष घालायला हवं. महाराष्ट्रात 6 विद्यापीठ आहेत. त्यांनी विषयवार वाटणी केली, त्यासाठी अध्यासनं निर्माण केली, तर ही कामं योजनापूर्वक करता येतील. दलित साहित्याला, चिंतनशील साहित्याला उपयुक्त असे आधारभूत ग्रंथ निर्माण होऊ लागतील. पण हे सर्व योजनापूर्वक करण्याचं काम आहे. मित्र, माझं भाषण संपलं, आता फक्त शेवट. प्राचीन काळी तपस्व्यांच्या आश्रमात शिरताना राज्यकर्ते आपली राज्यचिन्ह काढून साध्या वेशात जात असत. तसंच शारवेच्या या उपवनात देताना भारत सरकारच्या मंत्रिपदाची बिरुदावलीनी बाहेर ठेवून आलो आहे. माझ्या मातृभाषेवर उत्कट प्रेम करणारा एक मराठी माणूस म्हणून मी थांबलो आहे. आमचा पाहुणचार भाजी भाषेत असला तरी तो भावमंत्रीत आहे, हिवाळ्याचा आहे, सकाळ आहे हे जाणत असू द्या. तर तुम्ही वर करून घ्यावा. गोविंदा ध्वजांनी म्हटल्याप्रमाणे हा आपला देश राखत आहे, तसा तुम्हाला आताच मी ऐकला. देवी ज्ञानेश्वरी करी इथे भक्तीचा खेळ, तिथे ते गीता रहस्य बसुनी बुद्धीचा मेळ. भक्ती आणि बुद्धी ही महाराष्ट्राच्या सामर्थ्याची दोन पंख आहेत. आजच्या गतिमान व प्रगतिमान जगात अनेक समस्या आहेत. आमच्या देशात सुप्त सामर्थ्य फार मोठी आहेत, पण अडचणीही तेवढ्याच आहेत. या अडचणी दूर करण्यात आणि माणसामाणसातील सहकार्य व स्नेह वाढवण्यात आपण दुसऱ्यांनी हातभार लावला पाहिजे. वाङ्मय सहेतुक असावा की नाही, त्यात बोध असावा की नाही, या वादातून पडत नाही. पण एवढं मात्र मी म्हणेन की वाङ्मयाने माणसाचा हृदय विस्तार झाला पाहिजे. या विस्तारातच पुष्कळ ग्रंथी सुटतात. आजच्या आंतरराष्ट्रीय महिला वर्षात श्रीमती दुर्गा भागवत यांची निवड अध्यक्षपणे व्हावी हे उचितच आहे. मदात आग्रही पण निष्ठ, पण वृत्तीत कोमल आणि रसिक अशा गुणांनी मंडित अशा दुर्गाबाईंचं मार्गदर्शन आपणाला फरज ऐकून एवढंच सांगून व आपलं सर्वांचं हाती स्वागत करून दुर्गाबाईंनी संगणनाची सूत्र हाती घ्यावीत अशी मी ज्यांना विनंती करतो.